हॅलो, नमस्कार सर. मी सिद्धेश बोलतोय, फरासा स्कीम मधून. अठल्ले सर बोलताय ना?
हॅलो, हा ऐकू येत आहे का? अठल्ले सर बोलताय ना? सर नमस्कार, मी सिद्धेश बोलतोय, फरासा स्कीम फॉरेस्ट डिपार्टमेंट. आपण येऊन गेलो होतो सर आपल्याकडे फॉरेस्ट मध्ये. तुमचा आवाज सुटतो, ऐकत नाही.